हरि ओम। वेलकम टू द गीता चैंटिंग कंपटीशन 2024। द सिलेबस फॉर दिस ईयर्स कंपटीशन इज चैप्टर 5। दिस इज द लर्निंग एड ऑफ द भगवद गीता चैप्टर 5 विच इज मेड फॉर द गीता चैंटिंग कंपटीशन 2024। ईच श्लोका हियर इज रिपीटेड ट्वाइस टू हेल्प द पार्टिसिपेंट। लिसन टू हाउ इट इज चैंटेड एंड देन चैंट अलोंग द सेकेंड टाइम। For the competition, the participant is expected to chant each shloka only once. Hari Om. Hari Om. Shrimad Bhagavad Gita Patana Spardha 2024 madhye aple hardik swagat. Patana Spardhe saathi hya varshi 5va adhyay tharavnyat aala ahe. हे श्रीमद भगवद्गीतेच्या 5व्या अध्यायाचे पठण सहाय्यक साधन असून याची निर्मिती गीता पठण स्पर्धा 2024 साठी करण्यात आली आहे। यात प्रत्येक श्लोक 2 वेळा म्हणण्यात आला आहे, ज्यामुळे स्पर्धकाला पहिल्यांदा ऐकता येईल व दुसऱ्यांदा बरोबरीने म्हणता येईल। परंतु प्रत्यक्ष स्पर्धेमध्ये मात्र स्पर्धकाने फक्त एकदाच म्हणणे अपेक्षित आहे, 2 वेळा नाही। कृपया ह्याची नोंद घ्यावी। हरिओम।
अथ पंचमोऽध्यायः। अथ पंचमोऽध्यायः। अर्जुन उवाच। अर्जुन उवाच सन्न्यासं कर्मणां कृष्ण। सन्न्यासं कर्मणां कृष्ण पुनर्योगं च शंससि। पुनर्योगं च शंससि यच्छ्रेय एतयोरेकम्। यच्छ्रेय एतयोरेकम् तन्मे ब्रूहि सुनिश्चितम्। तन्मे ब्रूहि सुनिश्चितम्।